नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रेल्वेच्या अमृत योजनेत महाराष्ट्रातल्या 132 रेल्वे स्थानकांचा समावेश. छत्रपती शिवरायांशी संबंधित स्थळदर्शन रेल्वे सर्किटची घोषणा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड आणि मुंबई दौऱ्यावर. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यापुढे दरमहा 7 तारखेला. प्रताप सरनाईक यांचं आश्वासन. प्रसिद्ध उद्योजक मधुर बजाज यांचं निधन. आणि हनुमान जन्मोत्सव सर्वत्र भक्तिभावानं साजरा. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या योजनेत मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली डेक्कनसह हिमायतनगर, किनवट, भोकर, धर्माबाद, मुखेड, उमरी, गंगाखेड, मानवत, परतूर, पूर्णा आणि सेलू या स्थानकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात 1700 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या विविध प्रकल्पातून रेल्वे सेवेचं जाळं अधिक विकसित होत असल्याचं प्रतिपादन अश्विनी वैष्णव यांनी केलं. या सर्व प्रकल्पांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.
17,000 करोड रुपीज के प्रोजेक्ट्स हैं केवल मुंबई एरिया के लिए. इसी तरह से पुणे के लिए, संभाजीनगर के लिए, नागपुर के लिए, पूरे महाराष्ट्र के हर क्षेत्र के लिए कई सारे प्रोजेक्ट्स अभी चल रहे हैं. मुंबई के लिए 238 नई एयर कंडीशन्ड गाड़ियों का मैन्युफैक्चरिंग भी जल्दी चालू हो जाएगा. दैट विल बी अनदर मेजर इम्प्रूवमेंट इन दी सिटी ट्रांसपोर्टेशन. सो ओवरऑल महाराष्ट्र में बहुत तेजी से रेलवे का नेटवर्क आगे बढ़ेगा.
पावसाळ्यात रेल्वे सेवा बाधित होऊ नये यासाठी रेल्वेच्या अभियंत्यांनी 2 वर्षांच्या संशोधनातून एक यंत्रणा विकसित केल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी यावेळी दिली. यासंदर्भात रेल्वेला पेटंटही मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक स्थळ दर्शन असणारं रेल्वे सर्किट लवकरच राज्यात सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
सरकारच्या माध्यमातून आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे 10 दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही विविध महत्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा याचीही सुरुवात ही रेल्वे विभाग करतो आहे.
मुंबईत पुढच्या महिन्यात होणाऱ्या वेव्स परिषदेच्या अनुषंगानं माहिती आणि प्रसारण मंत्री वैष्णव यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असून तो मुंबईतच होईल अशी ग्वाही दिली. दरम्यान मुंबईत गोरेगाव इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICT उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथल्या कार्यक्रमात गृहमंत्री सहभागी होतील. आज संध्याकाळी मुंबईत गुजराती साप्ताहिक पत्रिका चित्रलेखाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार आहेत. राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला होईल असं आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे. ते काल एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलत होते. राज्यातल्या बसस्थानकांचा खासगी विकासकांच्या माध्यमातून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर विकास करण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 66 जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. प्रसिद्ध उद्योजक मधुर बजाज यांचं काल पहाटे मुंबईत निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना गेल्या 2 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. बजाज ऑटो या दुचाकी वाहन उद्योग समूहाचे ते मानद संचालक तसंच महाराष्ट्र स्कूटर लिमिटेडचे अध्यक्ष होते. बजाज यांच्या निधनाबद्दल छत्रपती संभाजीनगर इथं उद्योग क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर CMIचे विद्यमान अध्यक्ष अर्पित सावे यांनी मधुर बजाज यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याच्या आयोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली. या पंधरवड्याच्या माध्यमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जलव्यवस्थापनावर अधिक भर द्यावा असं आवाहन विखे पाटील यांनी केलं. या बैठकीला जलसंपदा तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. हनुमान जन्मोत्सव आज साजरा झाला. आज पहाटे सूर्योदयाच्या वेळी ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्म सोहळा झाला. भाविकांची यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यानिमित्तानं सर्वच मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दलाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं बीड बायपास परिसरातल्या त्रिदेवता मंदिरात आज सायंकाळी महाआरती करण्यात येणार आहे. शहरातील विविध हनुमान मंदिरात आरती प्रसाद हनुमान चालीसा पठण महाप्रसाद आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दौलताबाद घाट रस्ता आज रात्री 10 वाजेपर्यंत जड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा भागातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. संत सावता महाराज विद्यार्थी वसतीगृहात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बीड इथल्या शासकीय निरीक्षणगृहातही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं. धाराशिव इथं फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीनं विविध शासकीय योजनांची माहिती देणारं चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती यांच्यामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्ताने आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करून शासकीय योजनेचे प्रत्येक डिपार्टमेंटचे स्टॉल पण इथे आपण प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो सर्व सन्माननीय नागरिक बांधवांना की आपण या प्रत्येक शासकीय योजना आहे त्याचा आपण लाभ घ्यावी. संविधानमध्ये पण जे प्रत्येक प्रिन्सिपल आहे डायरेक्टिव प्रिन्सिपल्स आपण म्हणतो त्याला लागू करण्यासाठी या सगळ्या योजना शासनाने आणलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 7 ते 14 एप्रिल दरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठात इतिहास वस्तू संग्रहालयाच्या प्रांगणात ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते काल या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. विद्यापीठातील वसतीगृहासाठी 25 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येईल अशी ग्वाही शिरसाट यांनी दिली. लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं काल महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भागात पथनाट्य आणि लघुनाटिकांद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. धाराशिव इथं काल डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या व्याख्यानमालेचा समारोप झाला. भारतीय संविधानाची 75 वर्ष वाटचाल सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयावर मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ संविधान अभ्यासक जयमंगल धनराज यांनी यावेळी आपले विचार मांडले. परभणी महावितरण मंडळ कार्यालयात छतावरच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण झालं. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालय तसंच घरकुल योजनेद्वारे हा प्रकल्प प्रस्तावित करून हरित ऊर्जा निर्मिती केली जाणार असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर राज्य 9 साईड सब ज्युनियर ज्युनियर मुले मुली अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा आज आणि उद्या होणार आहेत. अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक 2025 स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात भारतानं पदक तालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. भारतानं 4 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 8 पदकं जिंकली. स्पर्धेच्या कालच्या शेवटच्या दुसरी दिवशी सौरभ चौधरी आणि सुरुची सिंह या जोडीनं भारताच्याच मनू भाकर आणि रविंदर सिंह या जोडीला 16-8 अशा फरकानं हरवत कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेचा दुसरा टप्पा उद्या पेरू इथं सुरू होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रेल्वेच्या अमृत योजनेत महाराष्ट्रातल्या 132 रेल्वे स्थानकांचा समावेश. छत्रपती शिवरायांशी संबंधित ऐतिहासिक स्थळदर्शन रेल्वे सर्किटची घोषणा. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यापुढे दरमहा 7 तारखेला, प्रताप सरनाईक यांचं आश्वासन आणि हनुमान जन्मोत्सव सर्वत्र भक्तिभावानं साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.